एक तारी तंबोरा। माझी पुतणी नंदा देव देवस्कर एक तारी तंबोरा झालेली भासते। रोज दिवसभर दोनच उच्चार प्रदर्शित करीत असते, एक दुसऱ्यांशी काय बोलावं मला समजत नाही, दोन दिवसभर काय करावे समजत नाही, तीन जे काही ऐकते ते समजतं पण उमजत नाही, त्याचा अर्थ उमजत नाही। माझी पुतणी नंदादीप देव देवस्कर सदा एक तारी तंबोरा।